आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या, www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 28 डिसेंबर 2025. विषय: ख्रिश्चन सायन्स. सोनेरी मजकूर. अनुवाद: तो तुमच्यासाठी संदेशाला पाठवील, तुमच्या मधूनच तो उदयाला येईल. तो माझ्यासारखा असेल, त्याचे तुम्ही ऐका. उत्तरदायी वाचन: यशया. आता तेथील लोक अधोलोकासारख्या अंधकारात दिवस कंठित आहेत, पण ते तेजस्वी प्रकाश पाहतील. पाताळासारख्या अंधकारमय प्रदेशात सध्या ते लोक राहत आहेत, पण त्यांना तेजस्वी प्रकाश दिसेल. असामान्य बालकाच्या जन्माच्या वेळी या गोष्टी घडतील. देव आम्हाला पुत्र देईल. हा पुत्र लोकांच्या नेतृत्वाची जबाबदारी घेईल. त्याच्या राज्यात सामर्थ्य आणि शांती नांदेल. आणि दावीदच्या वंशाच्या या राजाच्या काळात ती वाढतच जाईल. हा राजा सदा सर्व काळ सदाचार आणि प्रामाणिक न्यायबुद्धीने राज्य करील. सर्वशक्तिमान परमेश्वराला त्याच्या लोकांबद्दल अतिशय प्रेम आहे. या प्रेमापोटीच या सर्व गोष्टी घडून येतील. ईशायाच्या बुंध्याला अंकुर फुटून वाढू लागेल. ती फांदी ईशायाच्या मुळाची असेल. परमेश्वराचा आत्मा त्या मुलात असेल. तो आत्मा त्याला सुजनपणा, समजू, मार्गदर्शन आणि सामर्थ्य देईल. हा आत्मा परमेश्वराला जाणून घेण्यास व श्रद्धा ठेवण्यास त्या मुलाला शिकवेल. परमेश्वराचे भय वाटण्यातच त्या मुलाला आनंद वाटेल. तो त्याच्या डोळ्यांना जे दिसते वा कानांनी जे ऐकू येते त्याच्यावरून निर्णय घेणार नाही. हा मुलगा गोष्टी जशा दिसतात त्यावरून लोकांची पारख करणार नाही. तो जे ऐकेल त्यावरून लोकांची परीक्षा करणार नाही. तो गरिबांना प्रामाणिकपणे व सरळपणे न्याय देईल. या देशातील गरिबांसाठी ज्या गोष्टी करण्याचे त्याने ठरविले असेल त्या तो न्यायबुद्धीने करेल. त्याने जर काही लोकांना फटकाव्याचे ठरविले तर तो तशी आज्ञा देईल आणि त्या माणसांना फटके बसतील. त्याने दुष्टांना मारायचे ठरविले तर त्याच्या आज्ञेने त्यांना ठार मारले जाईल. चांगलूपणा व प्रामाणिकपणा या मुलाला सामर्थ्य देईल. ते त्याचे संरक्षक कवच असतील. दडा उपदेश. बायबल पासून स्तोत्रसंहिता. त्याच्या प्रेमाबद्दल आणि तो लोकांसाठी जागरूक गोष्टी करतो त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद द्या. देवाने आज्ञा केली आणि त्यांना बरे केले म्हणून ते लोक थडग्यात जाण्यापासून बचावले. योहान. होय, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अंतंकाळचे जीवन मिळावे. देवाने आपल्या पुत्राला जगात पाठविले. जगाचा न्याय करण्यासाठी देवाने आपला पुत्र पाठविला नाही, तर आपल्या पुत्राद्वारे जगाचे तारण व्हावे यासाठी देवाने त्याला जगात पाठविले. देवाने त्याला पाठविले आणि देव सांगतो त्याच गोष्टीविषयी तो सांगतो, कारण देव त्याला आत्म्याने पूर्णपणे भरतो. लोक. त्या दिवसात कैसर औगुस्तकडून हुकूम झाला की रोमन जगातील सर्व लोकांच्या नावांची नोंद झालीच पाहिजे. प्रत्येक जण नावनोंदणी करण्यासाठी आपापल्या गावी गेला. मग योसेफ सुद्धा गालिलातील नासरेत गावाहून यहुदियातील दाविदाच्या बेथलेहेम या गावी गेला, कारण तो दाविदाच्या घराण्यातील व कुळातील होता. जिच्याशी त्याचे लग्न ठरले होते व जी गरोदर होती त्या मरियेसह तो तेथे नावनोंदणी करण्यासाठी गेला. ते तेथे असतानाच तिची बाळंतपणाची वेळ आली आणि तिने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. तिने त्याला फडक्यामध्ये गुंडाळले व गोठ्यात ठेवले, कारण धर्मशाळेत उतरण्यासाठी त्यांना जागा मिळाली नाही आणि तेथे काही मेंढपाळ रात्रीच्या वेळी शेतामध्ये राहून आपले कळप राखीत होते आणि देवाचा एक दूत त्यांच्यामोर प्रगट झाला व प्रभूचे तेज त्यांच्या भोवती पसरले आणि ते मेंढपाळ घाबरून गेले. देवदूत त्यांना म्हणाला, भिऊ नका, कारण मी तुम्हाला आनंदाची बातमी सांगणार आहे जिच्यामुळे सर्व लोकांना आनंद होणार आहे. कारण आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे आणि तुमच्यासाठी ही खूण असेल. फडक्यात गुंडाळलेले आणि गोठ्यात निजविलेले बाळ तुम्हाला आढळेल आणि अचानक तेथे देवदूताबरोबर स्वर्गातील सैन्याचा समुदाय जमला. ते देवाची स्तुती करीत होते आणि म्हणत होते, स्वर्गात देवाला गौरव आणि ज्यांच्या बद्दल देव समाधानी आहे त्या पृथ्वीवरील मनुष्यात शांती बालक वाढत होता, तो बलवान झाला, तो ज्ञानाने परिपूर्ण झाला आणि देवाची कृपा त्याच्यावर होती. योहान. येशू जैतुनाच्या डोंगरावर निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळीच येशू परत मंदिरात गेला. सर्व लोक येशूकडे आले. येशू बसला आणि त्याने लोकांना शिक्षण दिले. नंतर येशू पुन्हा लोकांशी बोलू लागला. तो म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे, जो माझ्या मागे येतो तो कधीही अंधारात राहणार नाही. त्या माणसाजवळ जीवन देणारा प्रकाश राहील. परंतु परुषी लोक येशूला म्हणाले, जेव्हा तुम्ही स्वतः आपल्याविषयी बोलता तेव्हा या गोष्टी खऱ्या आहेत असे म्हणणारे तुम्ही एकटेच असता, तेव्हा तुम्ही सांगता त्या गोष्टी आम्ही स्वीकारू शकत नाही. येशूने उत्तर दिले, होय, मी स्वतःच माझ्याविषयी हा गोष्टी सांगत आहे, परंतु मी सांगतो त्या गोष्टीवर लोक विश्वास ठेवू शकतील, कारण मी कोठून आलो हे मला माहीत आहे व कोठे जाणार हे मला माहीत आहे. मी तुमच्यासारखा नाही. मी कोठून आलो व कोठे जाणार हे तुम्हाला माहीत नाही. तुम्ही एखाद्याचा न्याय करता तसाच माझाही करता. मी कोणाचा न्याय करीत नाही, पण जर मी न्याय केला तर त्यात माझा न्याय खरा असतो, कारण जेव्हा मी न्याय करतो तेव्हा मी एकटा नसतो. ज्या पित्याने मला पाठविले तो माझ्या बरोबर असतो. म्हणून येशू लोकांना म्हणाला, तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल मग तो मी आहे हे समजू शकाल. मी ज्या गोष्टी करतो त्या माझ्या स्वतःच्या अधिकारात करीत नाही हे तुम्हाला समजेल. तुम्हाला समजेल की ज्या गोष्टी मला पित्याने शिकविल्या त्याच गोष्टीविषयी मी बोलतो. ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला त्या यहुदी लोकांना तो म्हणाला, तुम्ही जर नेहमी माझ्या शिकवणुकीचे पालन कराल तरच तुम्ही माझे खरे शिष्य आहात. मग सत्य काय आहे हे तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला मोकळे करेल. मत्तय. येशू कफरनहूम शहरास गेला. जेव्हा त्याने शहरात प्रवेश केला तेव्हा एक सेनाधिकारी त्याच्याकडे आला आणि विनंती करू लागला की, प्रभू, माझा नोकर पक्षाघाताने खूपच त्रासलेला आहे व तो माझ्या घरात होऊन आहे. येशू त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करीन. तेव्हा सेनाधिकारी म्हणाला, प्रभू, आपण माझ्या घरी यावे इतकी माझी योग्यता नाही. आपण फक्त शब्द बोला म्हणजे माझा नोकर बरा होईल. मग येशू सेनाधिकाऱ्याला म्हणाला, जा, तू जसा विश्वास धरलास तसे होईल. आणि त्याच क्षणी त्याचा नोकर बरा झाला. योहान. येशूने उत्तर दिले, जर तुम्ही माझ्यावर प्रीती करीत असाल तर ज्या आज्ञा मी करतो त्या तुम्ही पाळाल आणि मी पित्याला सांगेन आणि तो तुम्हाला दुसरा सहाय्य करता देईल, यासाठी की त्याने तुम्हांबरोबर सर्व काळ राहावे. सहाय्य करता हा सत्याचा आत्मा आहे. जग त्याचा स्वीकार करू शकत नाही कारण ते त्याला पाहत किंवा ओळखत नाही, पण तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुमच्या बरोबर राहतो, तो तुमच्यामध्ये वास करेल. योहान. पित्यापासून मी सहाय्यकर्ता पाठवीन. सहाय्यकर्ता हा सत्याचा आत्मा आहे. तो पित्यापासून येतो. जेव्हा तो येतो तेव्हा तो माझ्याविषयी सांगतो. योहान. पण जेव्हा तो सत्याचा आत्मा येतो तेव्हा तो तुम्हाला सर्व सत्यात मार्गदर्शन करील. तो त्याचे स्वतः. इफिस्करांस. देव आपला पिता आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून कृपा व शांती असो. ख्रिस्ताद्वारे तुम्ही सुद्धा जेव्हा सत्याची म्हणजे तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकली आणि ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा पवित्र आत्म्याच्या अभिवचनाचा देवाने तुम्हांवर शिक्का मारला. सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्र वचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. जेव्हा पृथ्वीवर एक नवीन आध्यात्मिक कल्पना जन्माला येते तेव्हा यशयाच्या भविष्य सूचक शास्त्राची नव्याने पूर्तता होते. आमच्यासाठी एक मूल जन्माला येते आणि त्याचे नाव अद्भुत असे ठेवले जाईल. येशूने एकदा त्याच्या धड्यांबद्दल म्हटले होते, माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठवले त्याची आहे. जर कोणी त्याची इच्छा पूर्ण करेल तर त्याला ती शिकवण कळेल. मग ती देवाची आहे की मी स्वतःची आहे. योहान प्रकरण 7 श्लोक 16-17. 1866 मध्ये मला ख्रिस्त विज्ञान किंवा जीवन सत्य आणि प्रेमाचे दैवी नियम सापडले आणि मी माझ्या शोधाचे नाव ख्रिश्चन विज्ञान ठेवले. वैज्ञानिक मानसिक उपचारांच्या परिपूर्ण दैवी तत्वाच्या या अंतिम प्रकटीकरणाच्या स्वागतासाठी देव अनेक वर्षांपासून मला कृपेने तयार करत होता. हे धर्मोपदेशक तत्व इमॅन्युएलच्या प्रकटीकरणाकडे निर्देश करते. देव आपल्या बरोबर आहे. सार्वभौम सदैव उपस्थिती. मानवांच्या मुलांना प्रत्येक आजारापासून वाचवतो ज्याचा देह वारस आहे. ख्रिश्चन विज्ञानाद्वारे धर्म आणि औषधांना दैवी स्वभाव आणि साराने प्रेरित केले जाते. विश्वास आणि समजुतीला ताजे पंख दिले जातात आणि विचार स्वतःला बुद्धिमानपणे देवाशी परिचित करतात. माझ्या शोधानंतर 3 वर्षे मी मन उपचाराच्या या समस्येचे निराकरण शोधले. शास्त्रवचनांचा शोध घेतला आणि थोडेसे वाचले. समाजापासून दूर राहिले आणि सकारात्मक नियम शोधण्यासाठी वेळ आणि शक्ती समर्पित केली. हा शोध गोड शांत आणि आशेने भरलेला होता. स्वार्थी किंवा निराशाजनक नव्हता. मला सर्व सुसंवादी मन क्रियेचे तत्व देव असल्याचे माहीत होते आणि आदिम ख्रिश्चन उपचारांमध्ये पवित्र उत्थान करणाऱ्या श्रद्धेने उपचार निर्माण केले जात होते. परंतु मला या उपचाराचे विज्ञान माहीत असले पाहिजे आणि मी दैवी प्रकटीकरण तर्क आणि प्रात्यक्षिकाद्वारे परिपूर्ण निष्कर्षांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग जिंकला. समजुतीतील सत्याचा प्रकटीकरण मला हळूहळू आणि स्पष्टपणे दैवी शक्तीद्वारे आला. वैज्ञानिक प्रकटीकरणाच्या या मार्गदर्शक तत्वांचे पालन करताना बायबल हे माझे एकमेव पाठ्यपुस्तक होते. शास्त्रवचनांवर प्रकाश पडला. तर्क आणि प्रकटीकरण यांचा मेळ बसला आणि त्यानंतर ख्रिश्चन विज्ञानाचे सत्य सिद्ध झाले. कोणत्याही मानवी लेखणीने किंवा जिभेने मला या पुस्तकात असलेले विज्ञान आणि आरोग्य शिकवले नाही आणि जीभ किंवा कलम दोघेही ते उलथवून टाकू शकत नाहीत. उथळ टीका किंवा निष्काळजी किंवा द्वेषपूर्ण विद्यार्थ्यांद्वारे हे पुस्तक विकृत केले जाऊ शकते आणि त्यातील कल्पना तात्पुरत्या स्वरूपात गैरवापर आणि चुकीच्या पद्धतीने सादर केल्या जाऊ शकतात. परंतु त्यातील विज्ञान आणि सत्य कायमचे ओळखण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी राहील. रोग आणि पाप यांच्या उपचारांमध्ये सत्याच्या सामर्थ्याचा लेखकाने शोध लावल्यापासून तिची प्रणाली पूर्णपणे तपासली गेली आहे आणि ती कमी आढळली नाही. परंतु ख्रिश्चन विज्ञानाच्या उंचीवर पोहोचण्यासाठी मनुष्याने त्याच्या दैवी तत्वाचे पालन करून जगले पाहिजे. या विज्ञानाची पूर्ण शक्ती विकसित करण्यासाठी भौतिक इंद्रियांचे विसंगती आध्यात्मिक इंद्रियांच्या सुसंवादाला बळी पडली पाहिजेत. जसे संगीताचे विज्ञान खोटे स्वर सुधारते आणि आवाजाला गोड सुसंवाद देते. लेखिकेच्या पवित्र शोधानंतर तिने ख्रिश्चन धर्माला विज्ञान, भौतिक इंद्रियेला त्रुटी आणि मनाला पदार्थ हे नाव जोडले. विज्ञानाने जगाला या मुद्द्यावर आणि त्याच्या प्रात्यक्षिकावर लढण्यासाठी बोलावले आहे, जे आजारी लोकांना बरे करते, त्रुटी नष्ट करते आणि सार्वत्रिक सुसंवाद प्रकट करते. त्या नैसर्गिक ख्रिश्चन शास्त्रज्ञांना, प्राचीन मूल्यवानांना आणि ख्रिस्त येशूला देवाने निश्चितच ख्रिश्चन विज्ञानाचा आत्मा प्रकट केला, जर परिपूर्ण अक्षर नाही तर. ख्रिश्चन विज्ञान हा शब्द लेखकाने दैवी उपचारांच्या वैज्ञानिक प्रणालीचे वर्णन करण्यासाठी सादर केला होता. या प्रकटीकरणात दोन भाग आहेत. एक, शास्त्रवचनांच्या आध्यात्मिक अर्थाने आणि गुरुने वचन दिल्याप्रमाणे सांत्वनकर्त्याच्या शिकवणींद्वारे मनाच्या उपचारांच्या या दैवी विज्ञानाचा शोध. दोन, सध्याच्या प्रात्यक्षिकातून हे सिद्ध झाले आहे की येशूचे तथाकथित चमत्कार विशेषत आता संपलेल्या व्यवस्थेचे नव्हते, तर त्यांनी एक सतत कार्यरत दैवी तत्व दर्शविले होते. या तत्वाचे कार्य वैज्ञानिक व्यवस्थेची शाश्वतता आणि अस्तित्वाची सातत्य दर्शवते. येशूने मर्त्य मन आणि शरीर बरे करण्यासाठी ख्रिश्चन विज्ञानाची शक्ती दाखवली, परंतु ही शक्ती दुर्लक्षित झाली होती आणि पुन्हा आध्यात्मिकरित्या ती ओळखली पाहिजे, शिकवली पाहिजे आणि ख्रिस्ताच्या आज्ञेनुसार चिन्हांचे अनुसरण करून प्रदर्शित केली पाहिजे. ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या आणि आध्यात्मिकरित्या सत्य समजून घेणाऱ्या अनेकांनी त्याचे विज्ञान समजून घेतले पाहिजे. देव अशा व्यक्तीची निवड करतो जो त्याच्यासाठी इतका योग्य झाला आहे की त्याच्या कार्याचा कोणताही गैरवापर अशक्य होतो. सर्वज्ञानी देव अयोग्यांवर आपले सर्वोच्च विश्वास टाकत नाही. जेव्हा तो एखाद्या दूताला नियुक्त करतो तेव्हा तो आध्यात्मिकरित्या त्याच्या जवळ असतो. जर देवाने त्याला ते ओळखण्याचे शिक्षण दिले असेल तर कोणीही व्यक्ती या मानसिक शक्तीचा गैरवापर करू शकत नाही. जो कोणी ख्रिश्चन विज्ञानात मार्ग उघडतो तो एक यात्रेकरू आणि अनोळखी असतो, जो अद्याप जन्मलेल्या पिढ्यांसाठी मार्ग खुणावतो. माझी थकलेली आशा त्या आनंदी दिवसाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करते. जेव्हा मनुष्य ख्रिस्ताच्या विज्ञानाला ओळखेल आणि त्याच्या शेजाऱ्यावर स्वतःसारखे प्रेम करेल, जेव्हा त्याला देवाची सर्व शक्तिमानता आणि मानवजातीसाठी केलेल्या आणि करत असलेल्या दैवी प्रेमाच्या उपचार शक्तीची जाणीव होईल, वचने पूर्ण होतील, दैवी उपचारांच्या पुनरुज्जीवनाची वेळ सर्व काळ आहे आणि जो कोणी आपले पृथ्वीवरील सर्वस्व दैवी विज्ञानाच्या वेदीवर ठेवतो तो आता ख्रिस्ताच्या प्याल्यातून पितो आणि ख्रिश्चन उपचारांच्या आत्म्याने आणि सामर्थ्याने युक्त असतो. संत जॉनच्या शब्दांत, तो तुम्हाला दुसरा सांत्वन करता देईल जेणेकरून तो तुमच्या सोबत कायमच राहील. हा सांत्वन करता मी दैवी विज्ञान समजतो. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.